आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचा सागरी दृष्टिकोन हा सुरक्षितता, स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेवर आधारित असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक परिषदेचं उद्घाटन. दुसऱ्या टप्प्यात 12 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण करण्याची निवडणूक आयोगाची घोषणा. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतले घटक पक्ष एकत्रित निवडणूक लढवतील असा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा विश्वास. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याकडून पुढचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 567 अंकांची वाढ. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज मुंबईत इंडिया मेरीटाईम वीकचं उद्घाटन केलं. तसंच माझगाव गोदीत खोल समुद्रात जाऊन मासेमारी करू शकणाऱ्या 2 नौकांचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
भारताचा सागरी सुरक्षा दृष्टिकोन हा सुरक्षा, स्थैर्य आणि आत्मनिर्भरता या 3 तत्वांवर आधारलेला असून गेल्या काही वर्षातल्या सर्वसमावेशक सुधारणांमुळे भारत सागरी क्षेत्रातला एक महत्वाचा देश म्हणून उभा राहत आहे असं प्रतिपादन अमित शहा यांनी आज इंडिया मेरीटाईम वीकच्या उद्घाटनप्रसंगी केलं. या कार्यक्रमात 85 देशांचा सहभाग असल्याची माहिती केंद्रीय बंदरं, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही आज इंडिया मेरीटाईम वीकला संबोधित केलं. या 5 दिवसांच्या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी राज्याच्या बंदर विभागानं सागरी व्यापार क्षेत्रात 56,000 कोटी रुपयांचे 15 सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. यात दिघी आणि जयगड बंदरांचा विकास आणि विस्तार, नवीन जहाजबांधणी प्रकल्प उभारणं, स्वच्छ ऊर्जेवर चालणाऱ्या जहाजांची बांधणी, जलवाहतूक इत्यादी क्षेत्रातल्या सामंजस्य करारांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते माझगाव गोदी इथं खोल समुद्रात जाऊन मासेमारी करायची क्षमता असलेल्या 2 नौकांचं लोकार्पणही झालं. यावेळी ते म्हणाले,
हम भारत सरकार, केंद्र सरकार, सहकारिता और मत्स्य विभाग, इस सभी का मिला जुला कर मैंने लक्ष्य बनाया है कि 5 साल में कम से कम 200 ऐसे ट्रॉलर हम हमारे मत्स्य पालन करने वाले भाइयों को देंगे और कोऑपरेटिव बेसिस.
अशा आणखी 12 नौका मासेमार सहकारी सोसायट्यांना लवकरच देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून अंकिता आपटे.
मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 12 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केलं जाणार असल्याचं निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. मतदार याद्या अधिक पारदर्शक आणि निर्दोष करणं हे या पुनरीक्षणाचं उद्दिष्ट आहे असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. दुसऱ्या टप्प्यात सखोल पुनरीक्षण टप्प्याटप्प्यानं राबवलं जाईल असं ते यावेळी म्हणाले. एकही मतदार या यादीतून वगळला जाऊ नये आणि चुकीची व्यक्ती यादीत समाविष्ट होऊ नये ही मतदार नोंदणी अधिकाऱ्याची जबाबदारी असल्याचं ज्ञानेश कुमार यांनी यावेळी सांगितलं.
ईआरओज और एईआरओ की यह जिम्मेदारी होगी कि कोई भी योग्य मतदाता छूटे ना और कोई भी अयोग्य मतदाता सूची में अंदर ना आ पाए. ईआरओ के फैसले के खिलाफ कानूनी तौर पर जिला मजिस्ट्रेट के पास एक अपील होती है जो मैंने आपको बताया और जिला मजिस्ट्रेट के फैसले के खिलाफ चीफ इलेक्टोरल ऑफिसर के पास भी सेकंड अपील होती है.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीची एकजूट भक्कम राहील असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज नागपूर इथं म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे महाविकास आघाडीत फूट पडली असून त्यामुळे मतं विभागली जातील अशी शक्यताही आठवले यांनी यावेळी व्यक्त केली. महापालिकेची निवडणूक ही महायुती जिंकेल या भीतीपोटी महाविकास आघाडी निवडणूक आयोगावर नाहक आरोप करत असल्याचंही आठवले यावेळी म्हणाले. पंढरपूर इथल्या कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा 2 नोव्हेंबर रोजी होणार असून या काळात प्रशासनानं स्वच्छतेला प्राधान्य द्यावं अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत. ते कार्तिकी यात्रा नियोजनाच्या आयोजन बैठकीत बोलत होते. यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय पूजेच्या वेळी ज्याप्रमाणे दर्शन रांगेतील भाविकांना सपत्नीक पूजेचा मान दिला जातो त्याचप्रमाणे राज्यातल्या जिल्हा परिषद शाळांमधल्या दोन विद्यार्थ्यांनाही शासकीय महापूजेच्या वेळी मान मिळावा असं शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी पुढील सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश गवई येत्या 23 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे सरन्यायाधीशपदाची सूत्र स्वीकारतील. या शिफारशीनंतर केंद्र सरकार त्यांच्या नावाची अधिसूचना जारी करेल. त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत 24 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतील. न्यायमूर्ती सूर्यकांत यांना 14 महिन्यांचा कालावधी मिळणार असून ते 9 फेब्रुवारी 2027 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. भारतीय शेअर बाजारात वाढीचं सत्र आज पुन्हा सुरू झालं. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 567 अंकांची वाढ झाली आणि तो 84,779 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 171 अंकांची वाढ नोंदवत 25,966 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये नोंदणीकृत 30 कंपन्यांपैकी 22 कंपन्यांच्या समभागात आज वाढ झाली. यात दूरसंचार कंपन्यांचा प्रामुख्यानं समावेश आहे. त्याखेरीज खनिज तेल उत्पादक कंपन्या ऊर्जा क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांनीही आज वाढ नोंदवली. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं LVM-3 हे प्रक्षेपक वाहन श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातल्या लॉन्च पॅडवर पोहोचवलं आहे. या प्रक्षेपक वाहनाची जुळवणी पूर्ण झाली असून ते 2 नोव्हेंबरला अवकाशात प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या CMS-3 या दूरसंचार उपग्रहाशी जोडलेला आहे. हा उपग्रह भारताच्या महासागर क्षेत्रात संवाद वाढवेल आणि दुर्गम भागात डिजिटल सेवा उपलब्ध करून देईल. अयोध्येमधल्या श्रीराम जन्मभूमी मंदिराचं उर्वरित बांधकाम पूर्ण झाल्याचं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 नोव्हेंबर रोजी मंदिरावर झेंडा फडकवला जाणार आहे. गडचिरोलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभेचे काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा परिणाम शेती मासेमारी आणि पर्यटन व्यवसायावर झाला आहे. बऱ्याच भागात शेतीची कापणी झाली नसल्यानं पावसामुळे भाताची रोपं आडवी झाली आहेत. समुद्रात येणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे मासेमारी आणि पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात संध्याकाळी जोरदार पाऊस झाला आहे. गेले काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेत असून बुरशी आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात औषध फवारणी केली जात आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात बहुतांश ठिकाणी, कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचीही शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचा सागरी दृष्टिकोन हा सुरक्षितता, स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेवर आधारित असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक परिषदेचं उद्घाटन. दुसऱ्या टप्प्यात 12 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण करण्याची निवडणूक आयोगाची घोषणा. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतले घटक पक्ष एकत्रित निवडणूक लढतील असा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा विश्वास. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याकडून पुढचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 567 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.